स्तोत्र संहिता अध्याय 126 आरोहण स्तोत्र। सियोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणिले तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हाला वाटले। तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली। त्यासमयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत, परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत, त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे। हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्यांप्रमाणे आम्हाला बंदिवासातून परत आण। जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करीतात ते हर्षाने कापणी करीतील। जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल।